Susega dompar ay kopyang mojo may moga to yokar. On Frankie Fernandez, Melbourne, Australia son tum kan yo goincho ani baile de sera otele goinkara cho kobro koknitlian paoita. Az agosta chi notari. Surwate kobor, talo aslolea goincha vidan so beche monsoon session hache bapten. He is on asa tisere ani nimane somon ya 15 disache monsoon session hache. गेल्या सोमवारान विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकाराविरुद्ध भरपूर टीका केली आणि वेगवेगळ्या विषयावर जबाब मागले. काय महत्वाचे विषय म्हणल्यार ओल्ड गोवा हेरिटेज जाग्यार बेकायदेशीर बांधलेलो बांगलो हाचे बाबतीत लिडर ऑफ द ऑपोजिशन युरी अलेमाव हाणे काढलो.
ऑल प्रिकॉशन्स आर बीइंग टेकन टू सेफगार्ड द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. आय एम सेइंग दॅट दिस इज हॉलो, युअर प्रॉमिस इज हॉलो. किद्याक स्पीकर साहेब, आता एएसआय तुझ्या सात You read the seven protected churches. And now, you have failed to mention about 54 illegal structures. Number two, zo illegal bungalow thinga within 100 meters. Wo illegal bungalow thinga kitko elo? ASI kitko alo? Ki who has failed? Which department has failed? Ada legal violation thela speaker sir. Itle muinge jane. Or as bor jane. Ada AJR, wo it seems to be a political protection. Regulatory failure on type of the department. Specifically, I wanted to ask you. You said nothing, no, or illegal. Whether the government considers the construction of this illegal bungalow within the proximity of Old Goa's UNESCO site as a failure and precautionary framework that you have failed.
Sarkara lagi ya vishavar kains zabab mello na. Banale cho amdar Captain Venzi Vegas hane Sant Jose Vaz. हाच्या नावान कमेमोरेटिव्ह स्टॅम्प काढचो म्हणून मागणी केली.
द नीड टू फॉर्मली रिकमेंड टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पर्टिक्युलरली द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, द इश्युएन्स ऑफ अ स्पेशल कमेमोरेटिव्ह पोस्टेज स्टॅम्प इन ऑनर ऑफ सेंट जोसेफ वाज, द पॅट्रॉन सेंट ऑफ गोवा, हुज लाईफ अँड सर्व्हिस एम्प्लिफाय डीप फेथ, कम्पॅशन अँड रेझिलियन्स. Born in Benaulim, Goa, during the Portuguese colonial period, Saint Joseph Vaz went to become one of the most influential missionaries in South Asia, particularly in Sri Lanka, at a time when Catholicism was persecuted. His legacy has significantly contributed to Goa's spiritual, cultural and historical identity.
Yes.
Despite his canonization by Pope Francis in 2015 and the wide reverence he enjoys across Goa and South Asia, no official recognition has yet been granted. The issuance of such a stamp would serve not only as a tribute to a great missionary and a humanitarian, but also as a source of pride and identity for the people of Goa. I just need your assurance that you will put it up.
No text, speaker, sir.
गोवा फावडाचो मुखेली आणि फातोड्डाचो आमदार विजय सरदेसाय हाणे गोयच्या चेकपोस्ट हांगा बेकायदेशीर सोऱ्याचो स्मगलिंग जाता आणि हातून 300 करोड रुपयाचो घोटाला असा म्हणून आणि हातून गोयच्या सरकाराचो हात असा म्हणून विधानसभेत आरोप केलो.
एक्साइज मंडळ हे दिसांनी सामके सोरेत चालला. आजूच एक भोवताव वाडी म्हणतात पोलिसांनी ट्रक धरलो, एक व्हडलो कंटेनर, आणि गोयचो सोरो तो अजून मेन मेजीत आहा. कितले धरला ते अजून पळय ना. टील लास्ट टाइम भितर सरचे पयली चेक करता मेजीत आहा ते पळय ते व्हडले पैसे आम्ही हातून बी कसे मेजतात खरे आमच्या तिरुपती बी ते पैसे मेजपाक पळय इतले आसता करता. तसो आमचो सोरो सोपना मेजीत आहा सकाळच्यान. आणि खंय पळोवन गेले जाल्यार एक हाजिरेंक एक स्टिंग करूं येता. गोंयांतल्यान थंय एवरेज 100 ट्रक इल्लिगल सोरो गोंयचो एवरी मंथ क्रॉस जाता. Each truck carries liquor worth 20 to 25 lakhs. Sade economics koriya, budget ne hai. Manun, bag mein kitni 50,000 to 70,000 rupees. Collection agent Panje yon geta. Check pustaji 3,000 rupees per truck per month. Excise guide geta. Ata patraji bhi check pustaji poi. 30 illegal truck per month. Mera 90,000 rupees garden gele. Ata मल्टीप्लाय कर 100 लाख इंटू 25 लाख म्हणजे कितले झाले महिन्यात 25 कोटी झाले वर्षात किती झाली 300 करोड इंडस्ट्री फक्त एक पत्रादेवी चेकपोस्ट चेक करा हे कसे चालला नाही आणि सॉलिड चालला आणि पुढे कसे की ताळे जर ढोलला तुका जाल्यार तुवें खंय वचून सांगपाचे जय माता दी म्हणून स्पीकर सर हांव वैष्णो देवी बसपी पूण हे कितें वीट आयला आयकून हे जय माता दी म्हणून जर सांगले जाल्यार ताका कळटा की हे प्रोटेक्टेड म्हणून
खबर रोमाच्या वॅटिकन शारांसून पाप साहेब लिओ 14 हाणें गोंयकार जेजुईत पाद्री बाव फादर रिचर्ड सुजा हाका डायरेक्टर ऑफ वॅटिकन ऑब्झर्वेटरी म्हूण नेमला फादर रिचर्ड सुजा आमच्या लागीं उलयलो
As you may know, the Vatican Observatory is one of the oldest astronomical observatories in the world. It was founded in 1891 with Pope Leo XIII. Who spelled out the mission of the observatory in his motu proprio ut mysticum writing that everyone might see clearly that the church and her pastors are not opposed to true and solid science, whether human or divine, but that they embrace it, encourage it, and promote it with the fullest possible dedication. Today, the Jesuit astronomers at the Vatican Observatory continue to be faithful to this mission, studying a wide variety of fields from stars, meteorites, galaxies, to the large-scale universe of cosmology, and right back to its very beginning, the Big Bang, seeking to understand the complexity of the universe and life beyond the solar system, and offering a crossroads of dialogue between science, theology, and the rich tradition of the church. On one hand, I am aware of the many high-profile Jesuits who have held this position in the past and have paved the way for the observatory's success today. I am truly standing on the shoulders of giants. On the other hand, I understand the great responsibility entrusted to me of guiding the Vatican Observatory at this critical time, so that the Speculo, as it's commonly called, continues to serve the Pope and the Universal Church, promoting this dialogue between faith and science through solid scientific research.
Ani ata voiche pehli khabar hanga Australia son. Spices 29, Sydney hanga amche goykarache restaurant haka Business Excellence Award 2025 in the restaurant, cafe and business category atun fawzala. कुशाल बोरीत हाचो धोनी गांवान मुळगोचो आनी रावता सिडनी हांगा बाब नेल्सन फर्नांडीस आमकां सांगता
हांव हांगासर स्पायसीस 29 गोवन इंडियन रेस्टॉरंट हे रेस्टॉरंट फाटली 8 वर्सां जाली चलयत आसा 2023 वर्साक म्हज्या रेस्टॉरंटाक बेस्ट इन न्यू साउथ वेल्स रिजनल हाचो अवॉर्ड मेळलो ताच्या फाटल्यान वी वर अवॉर्डेड एज द 3rd बेस्ट इन ऑस्ट्रेलिया फॉर द सेम इयर 2024 परत एक फावट आमकां भरपूर इनामां फावो जाली वी वर अवॉर्डेड एज द बेस्ट ऑन द सेंट्रल कोस्ट एज द मोस्ट आउटस्टँडींग रेस्टॉरंट देन अगेन वी वर अवॉर्डेड एज द बेस्ट इंडियन रेस्टॉरंट रिजनल न्यू साउथ वेल्स एन्ड देन वी वर अवॉर्डेड एज द सेकेंड बेस्ट इन द होल ऑफ ऑस्ट्रेलिया तिसरे वर्साक 2025 ह्या वर्साक आमकां सगळ्यांत व्हडलें इनाम जें आतां फावो जालां दॅट वॉज ऑर्गनायज बाय BX बिजनस एक्सलन्स एक्सपेनेन्शियल ग्लोबल एंटरप्रायसीस सो वी वर अवॉर्डेड एज द बेस्ट रेस्टॉरंट इन द कॅटेगरी ऑफ रेस्टॉरंट्स कॅफे अँड बेकरी फॉर 2025 हे इनाम म्हाका फावो जालां म्हज्या टिमी खातीर म्हज्या फॅमिली खातीर आनी म्हज्या सगळ्या कस्टमरां खातीर सो आय वूड लायक टू डेडिकेट दिस अवॉर्ड टू माय फॅमिली टू माय एन्टायर टीम हू हॅज बीन सपोर्टिंग मी फॉर ओवर द इयर्स एन्ड हेल्पिंग मी टू अचीव ऑल दिस ग्रेट अचीवमेंट्स दॅट वी हॅव अचीव्ड एन्ड ऑल्सो आय वूड लायक टू थँक ऑल माय डियर कस्टमर्स हू हॅव बीन देअर थ्रू आउट फॉर द लास्ट 8 इयर्स ऑफ देअर कंटिन्युअड सपोर्ट I would like to thank BX for giving us this award, recognizing our hard work and द ऑनर दैट वी रिक्वायर्ड.
उन्होंने पूर्वी तुमका स्पाइसेस 29 गोवन इंडियन रेस्टॉरंट सिडनी. तर ह्यो जाण असल्यो आमच्यो गोंयच्यो आनी भायले देशा रावतल्यांच्यो सुसेगाद दोंपार खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन. मेळुया दुसरी असो मनात ते मेरेन मोग संदी.
सोदाचो मेवता गुड मॉर्निंग म्हणून विश करिता मुरक्याचो आसता म्हज्या विचाराचा बाबतीन तूं कित्याक लजता ते काळी चिरून पयत फकत तुकाच रावता. ओ मारिया ओ मारिया बेगीन दी म्हाका मोगाचे उतर. ओ मारिया ओ मारिया तुजे म्हाका दी मोजे काळीच तुका वर. ओ मारिया ओ मारिया बेगीन दी म्हाका मोगाचे उतर. ओ मारिया ओ मारिया तुजे म्हाका दी मोजे काळीच तुका वर. रावता सांग मोगा कितें करूं काळीज डॉकअप जाता सांग कोणाक उलो मारूं. हांव दर्या चडूंक सोदता म्हजे मोगाचे तारूं आगो सपनां दिसता तूं सांग हांव कोणाक वेगेन धरूं. ओ मारिया ओ मारिया बेगीन दी म्हाका मोगाचे उतर. ओ मारिया ओ मारिया तुजे म्हाका दी मोजे काळीज तुका वर. ओ मारिया ओ मारिया बेगीन दी म्हाका मोगाचे उतर. ओ मारिया ओ मारिया तुजे म्हाका दी मोजे काळीज तुका वर. जायते फावटी मुंडात म्हण फुल्ल्यो कित्याक एकमेकाच्या दोंग्यान करून त्यो वसल्ल्यो. काजारी दादल्या फाटल्यान बोंदात आंकवार चल्ल्यो आनी म्हजे फाटीक लागल्यात बाया काजारी बायलो देखून. मारिया ओ मारिया बेगीन दी म्हाका मोगाचे उतर. ओ मारिया ओ मारिया तुजे म्हाका दी मोजे काळीज तुका वर. ओ मारिया हे मारिया बेगीन दी म्हाका मोगाचे उतर. ओ मारिया हे मारिया तुजे म्हाका दी मोजे काळीज तुका वर. गोरच्यांनी आटपडलाल पासून हांव जसतलो कोणतान मोगा तुका मोजे हांव कोत्तलो. तुवें जीव दी म्हटल्या तुजे पासत जीव हांव दितलो. तुजे मोगा पासत घर पासून हांव सोडून येतलो. ओ मारिया मारिया बेगीन दी म्हाका मोगाचे उतर. ओ मारिया हे मारिया तुजे म्हाका दी मोजे काळीज तुका वर. ओ मारिया हे मारिया बेगीन दी म्हाका मोगाचे उतर. ओ मारिया हे मारिया तुजे म्हाका दी मोजे काळीज तुका वर. तुजे म्हाका दी मोजे काळीज तुका वर. तुजे म्हाका दी मोजे काळीज तुका वर. हे मारिया
फुलाबा ये फुलाबाय कितें तुजी सोबाय मोगार पुणी पडशी जाल्यार जाता तुजो राय.
सर्वे तू सर हांगा तो सर्ती कर बेलाय गरज तुका पळयता.
Hey,
फुलबाई फुलबाई कित तुझे सोपाई बगार कोणी पोडशी जालार जाता तो जोरा
अरे सर रे तू सर हंग तो सर तिक सर पेलाई करस तू का बोले तारा बेंटा ते दवाई
चंद मुझे दौड़े सतत मंद मंडो असा तरी पूर्ण बाग झाला मेंद
शिपेन क्लीम होत्या आयकूनचो एके जाणटेले अस्तरेन एक लॉटरी काढली जिकल्यांक कितले मेळटा 8 करोड आनी ती तिका लॉटरी लागली आनी तिका खबर ना तिका लॉटरी लागल्या ती ज्या मनशा कडे तिने लॉटरी घेतली त्या मनशाक कळलें इका आतां लॉटरी लागल्या पूण तिका कशें सांगप आतां एक गरीब अस्तरेन जिवितांत केन्नाच इतले पयशे पळयले नात ती खबर आतां तिका कशी दिवप ताणें ती जबाबदारी त्या गांवच्या एका साधूक दिली आनी म्हणलें सायबानो तुमी खबर तिका सांगात तुमचे पद्दतीन साधून म्हणलें बरें हांव तिका सांगतां साधू तिच्या घरा गेलो आनी तिका म्हणलें बाय तुका लॉटरी लागली जाल्यार तुका कशें दिसतलें ती म्हणटा म्हाका खंय लॉटरी लागता कितले पोटी हांवें काडली म्हाका लागूंकूच ना तेन्ना साधू म्हणटा चिंत तुका आतां 8 कोटीची 8 करोडाची लॉटरी लागल्यार तूं कितें करतली ते पयशे घेवन? ती म्हणाली, हांवें एक लॉटरी काडला पूण म्हाका लागला ना, म्हाका दिसना म्हाका लागला म्हूण, पूण म्हाका लागली जाल्यार तांतले अर्दे पयशे हांव तुमकां दिता. हे आयकून त्या साधूक काळजाचो आघात जालो आनी तो मेलो खंय. आतां ही एक काणी, पूण हातल्यान आमी कितें शिकूंक आसा? पयशे आसात पळया हे गरजेचे, आनी तेच पयशे आमच्या जिवितांत आमकां वायटूय करूंक शकतात. मनशाक पयशे जाय, पयशे नासतना जिवीत आमचे ह्या दिसांनी फुडें वचना. जेवण खाणाचें म्हणा, कपडे हाडूंक म्हणा, आनी हेर गजालींक आमकां पयशे जाय. पूण चड आमची नदर पयशांचेर जर आमी दवरून बसल्यार आमचें जिवीत कितें जाता? आमच्या जिवितांत अपघात जावं येतात. पळय चड पयशे आसले मनशांक पळय तांकां न्हीद पडना, कित्याक तांचे कडेन इतले पयशे आसात. आपणाचे पयशे कितें जातले काय, कोण व्हरतलो काय, कितें अशी तांकां भिरां. पूण तांचे कडेन चड पयशे ना, तांकां बरी न्हीद पडटा, कित्याक तांकां व्हडली खंत ना. फाल्यांची व्हडली ते पर्वा करून बसना. आयचो दीस बरो जालो ना, चल देवा गार्गा अशें तांचें चिंतप. पूण जितले पयशे चड वाडटा तितले मनशाक आजून आमी आनी जाय, आजून जाय अशी आशा, आशा अति आशा, निराशा आनी दुर्दशा तांच्या जिवितांत जावं येता. ती अस्तुरी पळय सादी आसली, तिणें लॉटरी काडली, आपणाक कितें मेळ्ळ्यार मेळूं ना, मेळूंक ना म्हणून ती काय दुखी नासली. म्हणून तिका जेन्ना सादून म्हणलें इतले पयशे मेळ्ळ्यार तूं कितें करशी, ती पळय कितले उदारपणाची, अर्दे हांव तुमकां दिता, चल अर्दे तुमी घ्या. ती अशी म्हणू ना, तिणें अशें म्हणूंक ना, ते इतले पयशे हांव घेतली, हांव तें करतली, हें करतली, कांय ना, अर्दे तुमकां उरले म्हाका. म्हणजे ते अस्तुरे भाशेन आमी आमची नदर पयशांचेर, ह्या संवसारी संपत्तीचेर दवरून जियोप ना. ह्यो सगळ्यो आमकां जाय, मानून घेता, पूण ताचेरूच आमचें लक्ष, आमचें चिंतप, आमचे विचार आमी केंद्रीत करून बसप न्हय. जें कितें देवान आमकां दिलां देवाक अर्गां दिवया. जें आमचे कडेन ना ताची चिंता नाका, जें दिलां ताचेरच आमी समाधान पावपाक जाय, खुशाल आसपाक जाय. तेन्नाच आमच्या जिवितांत खरी खुशालकाय येता आनी आमचें जिवीत अर्थाबरीत जाता. देखून पयशांचेरूच, संवसारी वस्तूंचेरूच आमचें लक्ष केंद्रीत न करता आमी आमची नदर विस्तार करुया. हेरांच्यो गरजो कितें त्योय समजून घेवया. जाता जाल्यार हेरांक आमी आदार करपी मनशां जावन खुशाल जियोव्या. देव बरें करूं आनी मोग आसूं.
La मारना ओढ़ला मोजा साम कार्य बोसले दादा पोलोनिया कालजा नोवे तूफानो ब्रासले उसको तालो सो तीरां दे उसको रोनासले ने आस्तुत सोंदोसान कालिस मोजे नाथले सेलीना कालजा कालिसा Selena, dacha na mardi si molora. Selena, marun la glella. Moja sam karte bustos, alis dudurung lagle. Ofi pie talo tengo. Moja dalle suble, mezai landa one water, whiskey da dir porle, whiskey bisla te puru, selin raga dutle, selina, ave mutle sorry, mezara sli, dane kali suri, mar mutle. Hey! Moja dolen pui tugus, chelo gam sudlo anga. Mui pasa nada korun, taka parale margar. Tegut skuru nasle, auir paulo sorgar. Selina, duka zase talo. Selina, mogan busko talo.
She શેનો પીસાન થયો ખૂબ ભાઈ
ઉલ્ટાથી ચડવા કેટલી હોશારા સાય
કોણ તુજે એટલી સ્તી આસ્તેલી ઉલકામાં ખુશાર ગો ભાઈ
शेळ वय गो शेळ ताकाची तुरशी तुरवता आकला तो कांदो
अरे हो शेंडो अरे हो शेंडो वरे हो शेंडो मुझा लक्षण तो बोलो
वय गो शेळ वय गो शेळ ताकाची तुरशी तुरवता आकला तो कांदो दुपाव धरला वो केळ गो कसला धरला कैस वाडोर माता मोळा सारे गो भरपूरला या दिवड भीतर उरला या कंट्री सोरो भरला या पाहिले लागले जेसू बरी सोसा त्याण्या धरला मज मोदी दुपाव धरला वो केळ गो कसला धरला कैस वाडोर माता मोळा सारे गो भरपूरला या दिवड भीतर उरला या कंट्री सोरो भरला या पाहिले लागले जेसू बरी सोसा त्याण्या धरला अग हो शेंड पाथर बांधून कैसा मोडो जड़ाई कशी सोस
अरे हो शेंड अरे हो शेंड मुझा मकर असा वो बोल तुका की टक लास्ता
अग हो शेंड पाथर बांधून कैसा मोडो जड़ाई कशी सोस
अरे हो शेंड अरे हो शेंड
ते दो शेंड पंधरा पाशेन वाजता तटफट तटफट
सोना सना मोची सोयरीक मोडली
दुसऱ्याच्या कुपासार नाचता
Salud. की कोरुं जायना ते पोई आमका कोरुं दा कोई दा देव सोदांस बोरे पोनां जीवी चीए पोईस कोरुं तू सोकार जातुलो मेव साय तो लोकाई स्ते वाग मांदिना सोस मोता देवो सामुन छे क्यो
છે આગો બાઈ તું કોણા છે पुणे वोतांचे तू खंच्या गावांचे तू कसल्या नावांचे तू गो तू गो खंच्या भाषेचे तू चेडू कोणाचे गो तू चेडू कोणाचे तू चेडू कोणाचे गो तू चेडू कोणाचे तू कोणा आवई बापायचे तू खंच्या पुणे वोतांचे खंच्या गावांचे तू कसल्या नावांचे तुंगो तुंगो खंच्या भाषेचे जीवाचे हाल देखता सा नांग तुझी साल साथ या जीवाचे हाल रुख जातो लो जाग तू आल वाली बरी रुखा तू रे उड़ गाल रुख जातो लो जाग तू आल वाली बरी रुखा तू रे उड़ गाल आनी थांबय गो आनी थांबय गो आनी थांबय गो काळ सांगले वादाळ तू चेडूं कोणाचे गो तू चेडूं कोणाचे तू चेडूं कोणाचे गो तू चेडूं कोणाचे तू कोणा आवय बापायचे तू खंच्या पुणे वोतांचे तू खंच्या गावांचे तू कसल्या नावांचे तुंगो तुंगो खंच्या भाषेचे तुंगो तुंगो खंच्या भाषेचे
तुझेडूं कोणाचे गो तुझेडूं कोणाचे तुझेडूं कोणाचे गो तुझेडूं कोणाचे तुझेडूं कोणाचे गो कोणाचे
आमगेर तू एक पावटी एक मना